चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस पिकाला किडीपासून वाचवण्यासाठी औषध फवारणी। परिसरातील ऊस पिकामध्ये कीड न लागावी यासाठी हरियावा साखर कारखाना व्यवस्थापन कीटकनाशकाची फवारणी करत आहे। कारखान्याचे ऊस अधिकारी आलोक सिंग यांनी सांगितले की शेताच्या आसपास झाडांवर अशी कीड बसते ज्यामुळे ऊस पिकांचे नुकसान होते। औषध फवारणीमुळे कीड नष्ट होते। ते म्हणाले, व्हाईट ग्रॅप कीड सध्या ऊस पिकाचे नुकसान करते। ही कीड शेताच्या आसपास असणाऱ्या लिंबू, शिसम, बेरी यांसारख्या झाडांवर अधिक प्रमाणात आढळते ज्यामुळे पिकाचे मोठे नुकसान होते। ही कीड ऊसाच्या मुळाचे नुकसान करते। ही कीड खूप मोठा परिणाम करते ज्यामुळे रोप सुकून जाते। ही कीड रोखण्यासाठी अमेट कलोप्रिड औषधाची फवारणी झाडांवर केली जात आहे। हजियापूर, सहियापूर, रुकंदीपूर, पिसावा, जल्लापूर आदी गावांमध्ये फवारणी करण्यात यश आले आहे।